ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे अग्निश्च मे आपश्च मे विरुधश्च ओषधयश्च मे कृष्टपच्चं च मे कृष्टपच्चं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्रम एमश्रम इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्रम इन्द्रश्च मे सोमश्रम इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे पूषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्रम इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे
श्रीराम। आजचा मनोगत सद्भक्त जयश्री मराठे म्हणजे मराठे काकू सादर करणार आहेत। त्यांनी 32 वर्ष एसपी कॉलेजमध्ये स्टेनोग्राफर म्हणून नोकरी केली आणि 2009 साली त्यांनी निवृत्ती घेतली। सध्या त्या गृहिणी आहेत। 1993 साली त्यांना परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला। तेव्हापासून त्या केंद्रात अतिशय नियमितपणे येतात आणि केंद्रांच्या अनेक सेवांमध्ये त्या उत्साहाने सहभागी असतात। आपण त्यांचं मनोगत ऐकूया।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। ज्या स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांनी माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं, त्या स्वामीजींविषयी मनोगत व्यक्त करण्यास मिळालं याचा मला आनंद होत आहे। मी केंद्रात कशी आले याची एक गंमतच आहे, कारण माझा मुलगा अनिरुद्ध हा आधी केंद्रात आला आणि मग मी। अनिरुद्ध इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला असतानाच त्याचा वर्गमित्र सुधीर रामदासे याच्याबरोबर तो स्वामीजींकडे आला। हा एवढा तरुण मुलगा अभ्यास सोडून रोज संध्याकाळी दासबोध ज्ञानेश्वरी ऐकायला एखाद्या स्वामीजींकडे जातो हे खरं तर मला अजिबात आवडायचं नाही। ऑफिसमधील कामामुळे कधी व्यग्रता आली, घरी कधी रागवारागव झाली की अनिरुद्ध सारखं म्हणायचा, आई तू स्वामीजींकडे ये। त्यावेळी मला भविष्याचं फार वेळ होतं, म्हणून मी अनिरुद्धला विचारायची, अरे तुझे ते स्वामी काही भविष्य वगैरे सांगतात का? तर तो म्हणायचा नाही। मग मी म्हणायची, अरे तुझे ते स्वामी साधं भविष्य सांगत नाहीत, मग काय उपयोग, मी काही केंद्रात येणार नाही। पण जेव्हा केंद्रात येऊ लागले तेव्हा लक्षात आलं की स्वामीजी भविष्य सांगत नाहीत तर इथे प्रत्येक व्यक्तीचं भविष्य ते घडवतात। माझ्या लग्नाच्या आधीचं आयुष्य अतिशय चांगलं गेलं। माझे वडील जज होते, त्यामुळे घरात कडक शिस्तीचं आणि आधुनिक विचारांचं वातावरण होतं। वडिलांनी आमच्या सर्व भावंडांवर उत्तम संस्कार केले होते। पण माझ्या लग्नानंतर म्हणजे वयाच्या अवघ्या 26व्या वर्षापासून माझ्यावर दुःखाचे संकटाचे अनेक प्रसंग आले। अनिरुद्धचे वडील तो अवघ्या 2.5 वर्षाचा असताना गेले, तेव्हा मला नोकरीही नव्हती। पुढे त्या धक्क्याने माझे वडील गेले ऐंतारुण्यात। वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी अनिरुद्धची काकू कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने गेली। अनिरुद्धची आजी पॅरालिसिस सारख्या आजाराने वर्षभर अंतरुणावर खिळून होती आणि त्यातच तीही गेली। या सगळ्यांच्या अंतकाळी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक वेदना मी अगदी जवळून पाहिल्या होत्या। माझा आयुष्यावरचा विश्वासच उडाला होता। मृत्यूविषयक अनामिक भीती मनात घर करून बसली होती। आयुष्याच्या आशया वळणावर अनिरुद्ध नेमका कुठे जातो हे बघण्याच्या निमित्ताने का होईना, पण मी केंद्रात आले आणि मला स्वामीजी भेटले. अनिरुद्धने स्वामीजींना माझी ओळख करून दिली. मी स्वामीजींना नमस्कार केला. स्वामीजींनी प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला. नेमकं काय झालं मला माहीत नाही, पण माझ्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहू लागल्या. स्वामीजींनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, येत जा. आणि मी केंद्रात येतच राहिले. मी केंद्रात स्थिर का झाले? केंद्राजी, स्वामीजींची ओढ का वाटू लागली? तर स्वामीजींकडून मिळणारं निर्व्याज प्रेम, त्यांचा मायेचा प्रेमस्पर्श, त्यांच्याकडनं मिळालेली आयुष्याकडे बघण्याची दृष्टी आणि त्यांच्यामुळेच मिळालेलं आत्मदर्शनाचं अंतिम ध्येय. केंद्रात आलं की मला खूप शांत आणि प्रसन्न वाटायचं. दिवसभराचं शीण मरगळ कुठल्या कुठे निघून जायची, शिणलेल्या जीवाला विसावा मिळायचा. केंद्रातली शिस्त, स्वच्छता, टापटीप, वक्तशीरपणा, केंद्रातल्या साधकांचा मिळणारा प्रेमाळ सहवास, या सगळ्यामुळे मी भारावून गेले. आणि कुठल्याही प्रकारची पारमार्थिक बॅकग्राऊंड नसताना मी केंद्रात येत राहिले. दिवसेदिवस स्वामीजींची केंद्राची ओढ वाढत गेली आणि आपणही अनुग्रह घ्यावा असे वाटू लागले. आणि स्वामीजींनी मोठ्या कृपाळूपणाने 12 डिसेंबर 1993 रोजी अनुग्रह देऊन या साधक विश्वात मला सामावून घेतले. अनुग्रह घेतला तेव्हा मी नोकरी करत होते. अनिरुद्ध शिकत होता. घर काम, ऑफिस, अनिरुद्धच्या कॉलेज क्लासच्या वेळा सांभाळणं, या सगळ्यामध्ये माझं ध्यानाचं गणित काही नीट जमत नव्हतं. म्हणून स्वामीजींना मी एकदा विचारलं, स्वामीजी ध्यानाला दुसरा काही पर्याय नाही का हो? तेव्हा स्वामीजी म्हणाले, नाही, ध्यानाला दुसरा पर्याय नाही, ध्यान हे केलंच पाहिजे. प्राचार्य शेठ सरांनी एकदा मला केंद्रात मनोगत व्यक्त करण्यास सांगितलं. मी माझं मनोगत केंद्रात वाचलं. स्वामीजी पाठीमागेच बसले होते. मनोगत संपल्यावर मी स्वामीजींना नमस्कार केला. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवून शाबासकी दिली आणि म्हणाले, हं, हिला नेमकं कळलं की केंद्रात कशासाठी यायचं. आणि कौतुकांनी म्हणाले, या मनोगताचे झेरॉक्स काढून सगळ्यांना वाचायला द्या. स्वामीजी अतिशय प्रेमळ होते, पण कधी कधी ते प्रवचनात कडक समज द्यायचे. एकदा शनिवारच्या केंद्रात प्रवचनाच्या ओघात स्वामीजी म्हणाले, मेलेले सद्गुरु करावेत म्हणजे आपलं बरं. ते काही तू रोज ध्यानाला बसतोस का, केंद्रात येतोस का, नामस्मरण करतोस का असं विचारत नाहीत. हे ऐकून सगळं केंद्र स्तब्ध झालं होतं. असे हे दैवी गुणसंपन्न स्वामीजी. त्यांचं साऱ्या साधक विश्वाला एकच सांगणं होतं, जन्म मृत्यू आपल्या हातात नाही, पण यात मधलं जीवन कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. आपलं जीवन हे कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास आहे. आत्मदर्शन स्वरूप बोध करून घेणं हे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. यासाठी नियमित ध्यानाची साधना करा, नामस्मरण, सद्ग्रंथांचं वाचन करा, संसार करा, पण त्याच्या मर्यादा लक्षात घ्या. संसार हा मुळातच अशाश्वत आहे. तो करत असतानाच शाश्वत सुखाचा शोध घ्या. मृत्यू हा अटळ आहे, त्याचं सतत स्मरण ठेवा. अशा या स्वामीजींना मातोश्री सरलाताईंची संपूर्ण साथ होती. त्यांनी आपलं सारं जीवनच स्वामीचरणी अर्पण केलं होतं. खऱ्या अर्थाने त्या समर्पिता होत्या. स्वामीजी गेल्यानंतर त्यांचीही सेवा करण्याची संधी मोठ्या भाग्याने मला मिळाली. आपले स्वामीजी हे कायम असेच आपल्याजवळ राहणार अशी एक मनाची भोळी समजूत होती, पण तसं होत नाही. 30 जुलै 1996 रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामीजींनी देह ठेवला. एक मोठा मानसिक धक्का बसला, पण मन सावरलं आणि लक्षात आलं की माधवनाथांच्या पश्चात स्वामी मकरंदनाथ हेच आपले सद्गुरू आहेत. मी स्वामीजींना मकरंदनाथांमध्ये पाहू लागले. तेच बोलणं, तेच सांगणं, तोच पाठीवर न फिरणारा मायेचा हात, तीच प्रेमळ नजर आणि तेच आश्वासक शब्द. स्वामी माधवनाथांनी देह ठेवल्यानंतर जवळजवळ 1 वर्ष रंगनाथांनी अनुग्रह देण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिला अनुग्रह सद्भक्त जयंत खळदकर व सौ रेखाबाईंना दिला. या अनुग्रहाच्या वेळी मकरंदनाथांनी मला बोलावलं होतं, त्यामुळे मकरंदनाथांच्या पहिल्या अनुग्रहाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आणि मलाही ध्यानाची प्रक्रिया पुन्हा एकदा नीट समजून घेता आली. मकरंदनाथांबरोबर पावस, नागपूर, पंढरपूर येथे आनंद यात्रेला जाण्याचे भाग्य मला मिळाले. स्वामी माधवनाथांची पाद्यपूजा मी कधी पाहिली नाही, पण मकरंदनाथांच्या अनेक पाद्यपूजांमध्ये मला सहभागी होता आलं आहे. भूगाव साधक आश्रमाचे भूमिपूजन स्वामी माधवनाथांच्या हस्ते झाले. त्यांचे साधक आश्रमाचे स्वप्न पुढे मकरंदनाथांनी पूर्ण केले. 1998 सालापासून तिथे दर महिन्याला शिबिर होत आहेत. पहिल्या शिबिरापासून आजपर्यंत जवळजवळ 21 वर्ष तिथल्या भोजनगृहामध्ये सेवा करण्याची संधी आज त्यांच्याच कृपेने मला मिळत आहे. स्वामी माधवनाथांचं आमच्या घरी येण्याचा योग कधी आला नाही, पण मकरंदनाथांचे पावन पदस्पर्श आमच्या घराला अनेक वेळा लागले आहेत. मंदार केदार शाळेत असताना मे महिन्याच्या सुट्टीत मधुरातही मुलांना घेऊन व्हायला जात असत, तेव्हा एकदा तरी मकरंदनाथ आमच्या घरी जेवायला येत. असेच ते एकदा आले होते. तेव्हा मी त्यांना म्हणाले, स्वामीजी, आमच्या घराचे दार उत्तर दक्षिण आहे, असे दार असूनही सर्वजण म्हणतात. तसंच आमच्या वाड्यात एका ब्राह्मणाने स्वतःला जाळून घेतलं होतं, त्यामुळे ही वास्तू अशुभ आहे असे सर्वजण म्हणतात, काय करावं, वास्तू तर सोडून जाता येत नाही. तेव्हा मकरंदात पटकन म्हणाले, ज्या घरात ध्यानधारणा चालते, पूजा अर्चा होते, ते घर अशुभ कसं असेल? तुम्ही या कारणास्तव ही वास्तू सोडून जाण्याचा कधी विचार करू नका. स्वामी माधवनाथ गेल्यानंतर मकरंदनाथांच्या घरच्या केंद्राला साधकांची गर्दी खूप वाढू लागली. घर पुरेन असं झालं म्हणून हे केंद्र मकरंदनाथांनी राहळकर राममंदिरात घेण्यास सुरुवात केली. तो काळ माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळ होता. राहळकर राममंदिर आमच्या घराच्या अगदी जवळ म्हणजे मागच्या बाजूला. केंद्र संपल्यानंतर मकरंदनाथ मधुरातही जयंतदादा आणि मी असे बरोबर निघायचो. मकरंदनाथ मधुरातही मला सुजाता मस्तानी चौकामध्ये सोडून पुढे जायचे. राहळकर राम मंदिर ते सुजाता चौक अंतर ते किती, 5 ते 7 मिनिटं, पण एवढ्या थोड्या वेळासाठी का होईना मला या उभयतांचा अगदी जवळून सहवास मिळायचा आणि तो मला स्वर्गीय सुखासारखा वाटायचा. असं वाटायचं त्यांच्याबरोबर आपण चालतच राहावं, आपलं घर लवकर येऊच नये. 2001 साली अनिरुद्ध अमेरिकेला शिकायला गेला. त्याला 2 वर्षांनी नोकरी लागल्यावर दीपा आणि दोन्ही नातवंड तिकडे गेली. पुन्हा एकदा मानसिक धक्का बसला, थोडं डिप्रेशनही आलं. या काळात मकरंदनाथ मधुरातईंनी मला फार मोठा मानसिक आधार दिला. त्यावेळी मकरंदनाथांना मी दिवसा रात्री अनेक वेळा फोन करायची, पण मकरंदनाथांनी सुद्धा याबद्दल कधी नाराजी दाखवली नाही. उलट प्रत्येक फोनच्या वेळी ते मला धीर देत आणि म्हणत, काकू तुम्ही अजून नक्की बऱ्या व्हाल. आणि मकरंदनाथांचे ते शब्द खरे ठरले. थोड्याच दिवसात या फेजमधून मी पूर्णपणे बाहेर पडले, मन सावरलं, थोडा विवेक केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अनिरुद्धाला यथामती यथाशक्ती मी वाढवलं, पण ते माझं प्राप्त कर्तव्य होतं, पण म्हणून त्यांनी आपल्यापासून लांब जाऊ नये, आपल्या जवळच राहावं अशी अपेक्षा ठेवणं चूक आहे. मला वाटतं केंद्रा स्वामीजींकडनं जे काही श्रवण मला घडलं, त्या श्रवणाचे जे काही संस्कार मनावर झाले, त्यामुळे या घटनेकडे एका त्रयस्थ भूमिकेतून मी पाहू शकते. अनिरुद्ध अमेरिकेला सहकुटुंब गेल्यानंतर मकरंदनाथ मधुरातईंनी मला कधीही एकटेपणा जाणवू दिला नाही. त्यांनी मला त्यांच्याच घरातला एक सभासद म्हणजे फॅमिली मेंबरच करून टाकलं. मधुराताईंनी तर लगेचच सांगितलं, काकू आता सत्संग झाल्यावर इथे जेवून आणि डबा घेऊन ऑफिसला जायचं, आता एकटीसाठी काही करायचं नाही. मधुराताई माझ्यासारखीच सगळ्या साधकांची काळजी घेतात. मकरंदनाथांच्या गुरुकार्यात तर त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आहे. मकरंदनाथांची सगळी दिनचर्या त्या अतिशय सहजपणे सांभाळतात. त्यांचं जेवण खाण, औषध, पथ्यपाणी, त्यांचं डाएट, त्यांच्या केंद्राच्या वेळा सगळं काही ते सांभाळतात. म्हणून तर मकरंदनाथ एकदा म्हणाले होते की मी आता पूर्णपणे मधुराताईंवर अवलंबून आहे. मकरंदनाथ आणि मधुराताईंनी मला अगदी मंदार केदारच्या मुंजीपासून ते त्यांच्या मुली राधारामाच्या बारशापर्यंत सगळ्या कौटुंबिक समारंभांना बोलावलं आहे. चैत्रातल्या गुढीपाडव्यापासून ते शुक्रवारची सभाषणं, गणपती, गौरी, दसरा, दिवाळी या सगळ्या सणांना ते मला जेवायला बोलवतात. त्यामुळे या सगळ्या सणाच्या दिवशी मी घरी एकटी कधीच नसते. माझे सगळे सणवार मकरंदनाथांच्या कुटुंबियांच्या सहवासात साजरे होतात. पूर्वी तर मकरंदनाथ मधुराताई भाऊबीजेच्या दिवशी आमच्या घरी येत असत. संध्याकाळी देवाला दिवा लावून औक्षणाची तयारी करून मी त्यांची वाट बघायची. ते दोघं आले की आमचं घर त्यांच्या पवित्र स्पर्शाने मंगलमय होऊन जायचं. खर तर मकरंदनाथ मधुराताईंनी मला भरभरून दिलं. माझी झोंजळ कमी पडते. मी नोकरीतून रिटायर झाल्यावर बरीच वर्ष मला मकरंदनाथांच्या घरी जाऊन दिवसभर सेवा करण्याची संधी मिळाली. यावेळी मकरंदनाथ मधुराताई आणि आजी यांच्याबरोबर जेवणाचा योग अनेक वेळा आला. जेवताना मी पाहिलं की मकरंदनाथ अन्न हे पूर्ण ब्रह्म या भावातच जेवतात. त्यांनी कधीही अन्नाला नावं ठेवलेली मी पाहिली नाही. त्यांनी कधी अन्न टाकलेलं मी पाहिलं नाही. आज जेवायला काय केलंय आणि उद्या जेवायला काय करणार असं त्यांनी मधुराताईंनी विचारलेलं मी कधीही ऐकलं नाही. जेवताना हमकास मकरंदनाथांना फोन यायचे, कधी आनंदाची बातमी, कधी दुःखाची, कधी केंद्राच्या कामासंबंधी. स्वामीजी प्रत्येक फोनच्या वेळी जेवता जेवता शांतपणे बोलायचे. माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला तिच्या गुणदोषासकट दिवसभर स्वतःच्या घरी ठेवून घेणं सोपं नाही, हे केवळ संतच करू शकतात. मला वयाच्या 55-56 वर्षी स्किन प्रॉब्लेम सुरू झाला, पुन्हा एकदा मानसिक धक्का बसला. या संदर्भात मी मकरंदनाथांशी बोलले. त्यांनी मला 2 स्किन स्पेशालिस्टकडे जाण्यास सांगितले. दोन्ही डॉक्टरांचं डायग्नोसिस एकच होतं. वाईट वाटलं, पण यावेळी मकरंदनाथ मधुराताईंनी मला सावरलं. मकरंदनाथाने या स्किन प्रॉब्लेमचे शास्त्रीय कारण मला समजावून सांगितलं. ते म्हणाले, काकू हा आजार नाही, हा पेशींचा इम्बॅलन्स असतो, तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. मकरंदनाथ सगळ्या साधकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात. कोणाच्या घरी मंगल कार्य असेल तर वेळात वेळ काढून आवर्जून जातात. कोणी आजारी असेल तर समक्ष घरी जाऊन दवाखान्यात जाऊन त्यांची विचारपूस करतात, त्यांच्या घरच्यांना धीर देतात. मकरंदनाथ नेहमी म्हणतात, हे साधक विश्व हेच माझे खरे सगळे सोयरे आहेत. मकरंदनाथांनी त्यांच्या प्रवचनातून, सत्संगातून, पाद्यपूजेच्या प्रसंगातून, साधकांच्या गाठीभेटीमधून सांगितलेली काही वाक्य माझ्या मनात घर करून राहिलेली आहेत. मकरंदनाथ म्हणतात, रोजची ध्यानाची साधना ही झालीच पाहिजे. माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा माझं ध्यान चुकलेलं नाही. केंद्रात नियमित या, जो वार तुम्हाला जमतो त्या दिवशी या, पण एकदा जो दिवस ठरवाल त्या दिवशी निश्चयाने या. पराभूत मानसिकतेतून केलेलं कार्य हे कधीही यशस्वी होत नाही. आयुष्यात संकटही येणार, पण संकटांना घाबरून जाऊ नका. संकटाच्या डोळ्यात बघूनच त्याचा सामना करा. आपल्या घरातल्या आजारी वृद्ध व्यक्तींची सेवा आनंदाने आणि प्रेमाने करा. स्वामीजींची अशी वाक्य आठवली तरी फार मोठी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. एक नवी उमेद साधनेसाठी आणि दैनंदिन व्यवहारासाठी मिळते. आपलं आयुष्य हे एक तीन अंकी नाटक आहे. माझी आता 70 आली, तिसरा अंक सुरू आहे. पडदा कधी पडेल सांगता येत नाही. स्वामीचरणी एकच प्रार्थना आहे, स्वामीजी माझ्या आयुष्यात अज्ञानाचा अंधार नाहीसा होऊन खऱ्या अर्थाने ज्ञानाची दिवाळी पहाट येऊ दे आणि हे जीवन तुमच्याच चरणी धन्य होऊ दे.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा.
अनेक प्रकारच्या दुःखातून जात असताना आनंदी कसं राहायचं, उत्साही कसं राहायचं, हे मराठी काकूंकडून शिकावं असं मला वाटतं. स्वामीजींकडं त्यांचा मुलगा आला आणि मग त्या यायला लागल्या. आल्यावर त्या स्थिरावल्या, त्यांचा मुलगा देखील खूप चांगला आहे, बुद्धिमान आहे आणि परमार्थ देखील उत्तम रीतीने तो करतो. तो अमेरिकेमध्ये गेला, त्यांनी सांगितलं की तो 2.5 वर्षांचा होता तेव्हापासून त्यांनी त्याला सांभाळलं, वाढवलं. कोणाचं दाणा पाणी कुठं लिहून ठेवलेलं आहे हे समजणं कठीण असतं. त्यामुळे त्याकरता स्थलांतर हे मानवी जीवनामध्ये सर्वत्र दिसतं. तसं त्याचं दाणापाणी जिथं ठेवलेलं होतं तिथं तो गेला. आणि तिथंही तो चांगल्या रीतीने राहतो आहे, परमार्थ करतो आहे. आपल्या यूएसएचं जे केंद्र आहे त्याच्यामध्ये त्याचा सक्रिय सहभाग असतो. आणि मनुष्य मात्र तसं म्हटलं तर कुटुंबात राहत असताना आपल्या सगळ्यांनाच जे कुटुंबात आहेत त्यांना आपण सर्वांबरोबर आहोत असं वाटत राहतं, पण आपण एकटेच असतो. आपण एकटे येतो आणि एकटे जातो अशी वस्तुस्थिती आहे. हे नीट लक्षात घेऊन त्या ज्या सकारात्मकतेने काकू तुम्ही तुमचं सगळं आयुष्य व्यतीत करता आहात ते एक प्रकारे प्रेरणादायी आहे असं मला वाटतं. तसं तर तुमच्याकरता जे करावंसं वाटतं त्याच्यापैकी खूप कमी आम्ही करू शकलो. आताही आमच्या घरातल्या काही अपरिहार्यतेनी नाती लहान आहेत आणि घरात धावपळ खूप असते आमच्या सध्या. असं असल्यामुळं काकूंना बोलवण्यामध्ये जरा खंडच आमच्याकडून पडलेला आहे, पण गेली एक दीड दोन वर्ष, पण त्याची देखील आपण जे ठरवलं तर ते नीट करू शकत नाही अशी बोच काकू आम्हाला आहे. त्यांच्याबरोबर तुमच्याबरोबर मीच काय सगळं केंद्र आहे. तुम्ही एकट्या तशा अर्थाने एकट्या मुळीच नाही. हरी हरी.
स्वामींचे चरण धरावे जग सारे विसरून जावे. मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघे भावे. देहाते साधन करुनी सोहमचा मंत्र जपुनी एकत्वे गुरुचे भजुनी सेवेसी सादर भावे सद्गुरुमय अवघे भावे. मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघे भावे. वाचेने गुरु से भजावे कर्माने गुरु से पुजावे शुद्ध चित्त त्यार पावे चरणींसारज कण भावे सद्गुरुमय अवघे भावे. मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघे भावे. एकची इच्छा मकरंदा आत्मराज यावा हाता देहाची कैची चिंता गुरुस्वरूपी तल्लीन भावे सद्गुरुमय अवघे भावे. स्वामींचे चरण धरावे जग सारे विसरून जावे. मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघे भावे सद्गुरुमय अवघे भावे.
हे प्रेमस्वरूप गुरुवर ही जी सीडी आपण प्रकाशित केली. मी लिहिलेल्या काव्यांची त्याच्यामध्ये सगळ्यांनी अभंग म्हणून झाल्यानंतर एक अभंग काही झालं तरी मी म्हणावाच अशी आयत्या वेळेला खरं म्हणजे सगळ्यांनी मला फार आग्रहाची विनंती केली. माझ्या मनामध्ये आता जे शैलजांनी गायले तेच खरं सूर होते पण मला ते म्हणताच आले नाहीत. माझ्या आवाजामध्ये हा अभंग झाला खरा पण मला तो खरा ज्या सुरांमध्ये अपेक्षित आहे ते सूर आता हिने जे गायले ते आहेत. खरं म्हणजे शैलजा ते सूर सावरकरांचं ने मजसी ने परत मातृभूमीला त्याच्याशी मिळते जुळते असावेत असं मला मी काव्य केलं तेव्हा वाटत होतं. अर्थात त्या काव्याचे काव्यामध्ये ओळी खूप आहेत आणि फक्त सुरांच्या अंगाने मी विचार केलेला होता. पण असं कोणी जेव्हा गातं तेव्हा मला जे मला खरंच अपेक्षित होतं ते ऐकल्याचं समाधान मिळतं असं मला वाटतं. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राणतळमळला. हे सूर डोळ्यासमोर ठेवून मी हे काव्य खरं केलं आणि तू याच्या खूप जवळ जाऊन म्हटलंस असं मला वाटत. मागच्या वेळेला अमेरिकेतून एका साधकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं. त्यांनी अजून प्रश्न विचारलेलेच होते. मुळातच त्याची उत्तरं द्यायला मला वेळ खूप झाला म्हणून आजच्या सत्संगामध्ये देखील मी त्यांनी विचारलेलाच एक प्रश्न घेतो आहे. ध्यानाच्या संदर्भात काही चिंतन घडले ते बरोबर आहे का असं विचारले बरं का. ध्यानाच्या प्रामुख्याने तीन पद्धती सांगितल्या आहेत. एक, वृत्तींकडे साक्षीत्वाने बघायचा संकल्प करून ध्यानाला बसायचे. किंवा दोन, वृत्तीच उठू द्यायची नाही असा संकल्प करून ध्यानाला बसायचे. किंवा वृत्ती जिथे जाईल तिथे जाऊ द्यायचे मात्र त्याचा आणि आपला काही संबंध नाही असा संकल्प करून ध्यानाला बसायचे. अशा तीन प्रमुख पद्धती त्यांनी वर्णन करून सांगितलेले आहेत. वृत्तींकडे साक्षीत्वाने बघायचा संकल्प करून ध्यानाला बसायचे. याचा खरा अर्थ असा आहे, साक्षीत्व याचा अर्थ त्या वृत्तीशी आपला संबंध नाही, त्या वृत्तीशी असणारा आपला संबंध तोडणं. वृत्ती निर्माण झाल्याबरोबर तोडायचा खरा. जसं मी आता डोळे मिटून बसलो आणि मी इथं आज्ञाचक्राकडे लक्ष ठेवून आहे, हा आज्ञाचक्राकडे लक्ष ठेवून असणारा मी सुरुवातीला आपण देहातीत शुद्ध जाणीव स्वरूप अजन्मा परमात्मा आहोत असं चिंतन करून बसलेला आहे. म्हणजे जो साक्षी आहे तो कोरा साक्षी नाही, त्याच्यावर काही ठसा आहे, या चिंतनाचा ठसा आहे. आपण परमात्म स्वरूप आहोत आणि आपण परमात्म स्वरूप आहोत असं तो आता घोकत नाहीये. तो त्याचा भाव आहे. आणि तो आज्ञाचक्राकडे लक्ष देऊन आहे आतून. इतका वेळ मी डोळे मिटून बसलो. आपण परमात्मा हा भाव धरला पण त्याचं शब्दशः आता चिंतन नाही. आणि समोर काय विचार उठतो काही जर उठला तर त्याला साक्षी भावाने सोडून द्यायचं किंवा साक्षीत्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असं मी ठरवून बसलो. एवढ्या वेळात संकल्पच उठला नाही, वृत्तीच उठली नाही असं खरं म्हणजे झालं. पण काही वेळ गेल्यानंतर एक वृत्ती अशी उठली की आता पुढचं आपण बोलायला पाहिजे, कारण मी बराच वेळ डोळे मिटून बसलो. तर आता पुढचं काही बोलायला पाहिजे हे वाक्यही मी पुरं होऊ दिलं नाही. ही वृत्ती समजली आणि ती लगेच सोडून दिली. मला समजलं आपल्या ठिकाणी काय वृत्ती उठणार आहे हे मला समजलं, पण त्याचं वाक्य होऊ दिलं नाही. तर ही वृत्ती मी दुर्लक्षित केली आणि मग परत मी पाहत राहिलो. वृत्ती दुर्लक्षित केल्यामुळे ती संपूनच गेली, कारण वृत्तीला वाढवणारा तिला हात धरून फिरणारा मी आहे. मी जर ठरवलं की ही वृत्ती नको तर ती लगेचच नाहीशी होते. याचा अर्थ असा की ध्यान करत असताना वृत्तींकडे साक्षीत्वानी पाहायचं. याचा खरा अर्थ वृत्ती उठल्याबरोबर जर तुम्ही सावध असाल तर वृत्ती रहितच होता. असं होत नाही की रस्त्यानी एक गाडी कशी चालली आहे ती मी वेगळेपणाने पाहतोय, गाडी मात्र चाललेली आहे. तशी आपली वृत्ती काही ना काहीतरी विचार करत राहिली आहे. एक विचार उठतोय आणि बराच वेळ चाललाय आणि मी साक्षी आहे, अशा दोन गोष्टी कधीही संभवत नाही. एकतर तुम्ही साक्षी असाल किंवा वृत्ती बरोबर असाल. पटतंय तुम्हाला? तुम्ही साक्षी असाल म्हणजे वृत्ती उठल्याबरोबर सोडून देणारे असाल, किंवा मग तुम्ही विचारत असाल. त्या वृत्तीला तुम्ही उठू दिलं आणि तुम्ही त्या वृत्तीबरोबर फिरता आहात. या दोनच स्थिती संभवतात. म्हणून साक्षी होणं म्हणजे वृत्तीरहितच होणं. आता हे खरं आहे की आपल्याला हे सरसहा प्रत्येकाला मी आता म्हटलं तसं लगेच जमत नाही. हे एक. आणि दुसरं म्हणजे आपला तसा सराव नाही. असं असल्यामुळे विचारांनी उठावं आणि आपण विचाराबरोबर वाहवत जावं असा आपला सराव झालेला असल्यामुळं आपल्याला खरं साक्षीत्व जे ध्यानात सांगितलेलं आहे तर त्याचा अभ्यास करणं तो अभ्यासच राहतो. पण जेव्हा ते जमतं तेव्हा वृत्तीरहितच असते. पण त्यावेळेला जो मी साक्षी आहे असा भाव धरून मी आहे तो खरं म्हणजे मी आत्मस्वरूप आहे असं मी ध्यानात चिंतन केलेलं आहे सुरुवातीला. ओम तत्वम सोहम सहा या गुरुवाक्याच्या गुरु उपदेशाच्या आधाराने आणि हा परमात्म स्वरूप असलेला मी जर अन्य वृत्ती उठली तर सोडून द्यायची आहे या साक्षी भावानी बसलेला आहे. समजतंय तुम्हाला मला काय म्हणायचंय? किंवा ते असं म्हणतात वृत्तीच उठू द्यायची नाही असा संकल्प करून ध्यानाला बसायचं आहे. हे जे वृत्तीच उठू द्यायची नाही असा संकल्प करून ध्यानाला बसायचं आहे त्याच्याही बुडाशी आपण परमात्मा आहोत अशी शब्दरहित भावना आहेच. केवळ वृत्तींशी चाललेला खेळ नाहीये. मुळात आपण सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे श्रद्धेमुळं आपण हा भाव पकडून ठेवलेला आहे की मी नित्य अव्यय परमात्मस्वरूप आहे, मी देहरहित परमात्मस्वरूप आहे आणि मग वृत्ती उठूच द्यायची नाही. जसं आता मी बसलोय, आता ही वृत्ती उठू द्यायची नाही, हे अतिदीर्घ काळ जमण्यासाठी म्हणून सुरुवातीला एक छोटी युक्ती सांगतात. ती अशी की एक दोन क्षण मी वृत्ती उठू देणार नाही. दोन क्षण म्हणजे अंदाजे 5 सेकंद 6 सेकंद. परत एकदा परत एकदा असा काळाचा क्षण क्षण विभाग मी केला. दोन क्षण, तीन क्षण वृत्ती उठू द्यायचे नाही. छोटा आहे टास्क, फार मोठा नाहीये. 5 सेकंद प्रत्येकाला जमेल असं मी म्हणेल, 7 सेकंद जमेल, मग थोडा काळ वाढवायचा. जमलं आता पुन्हा. जमलं परत. जमलं साधारण 10 सेकंद आता आपण जमवले. आता याच्यापेक्षा जास्त जमवायचं. पण एक लक्षात ठेवा, जो जमवणारा आहे तो वृत्ती उठू देत नाही, पण आपण परमात्मा आहोत या दृढ निश्चयामध्ये आहे. जमलं परत. जमलं अशा प्रकारे आपण हा काळ वृत्ती उठूच द्यायची नाही आणि आपण मात्र परमात्मस्वरूप आहोत हा काळ वाढवत नेता येतो. आणि हा एक प्रयोग आहे, अतिशय सुंदर प्रयोग आहे. याला भगवंतांनी याचं वर्णन करत असताना आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत स्पष्ट आहे. मन आत्मसंस्थ केलं म्हणजे आपण आत्मस्वरूप आहोत, परमात्मस्वरूप आहोत, याचं तर विस्मरण नाही. पण ही गोष्ट शब्दांनी तर पकडून ठेवलेली नाही, भावनेमध्ये आता ती आहे. आणि कसलंच चिंतन नाही. तुम्ही विश्वास ठेवा की जे तुम्हाला 15 सेकंद जमलं ते नंतर 20 सेकंद जमतं. याला धृती असं म्हणतात. वृत्तीच उठू द्यायची नाही असं धैर्य करायचं, या धृतीला जवळ बाळगायचं, आणि मग जे 20 सेकंद जमेल ते 30 सेकंदही जमेल, जे 30 सेकंद जमेल ते कालांतराने अधिकही जमेल. म्हणून तुम्ही बेसावध राहू नका. सद्गुरूंनी सांगितलं तेवढं केलं, कसरत म्हणून जणू तुम्ही श्वास घेतले सोडले आणि बसला, आता काय व्हील ते व्हील. थोडं जर आतलं बळ वापरलं तर वृत्तीच उठू द्यायची नाही हेच जमेल. आणि हे जमता जमता वृत्तीरहितता अतिदीर्घ अशी होऊ शकते, पण नुसत्या वृत्तीरहिततेचं चाललेलं नाहीये, तर आपण आत्मस्वरूप आहोत या दृढ भावामध्ये राहून वृत्ती उठू द्यायची नाही असा मूळ विषय चाललाय. केवळ वृत्तीशी हा खेळ नाहीये. आता तिसरं. हा हा, त्यांनी असं त्या विचारतायत की आपण परमात्मा स्वरूप आहोत हा भाव जर दृढ असेल तर वृत्ती उठत नाही का? तर हा भाव दृढ असला तरी देखील अनवधानाने वृत्ती उठू शकते. वृत्ती ही आणि कोणती वृत्ती उठेल काही सांगता येत नाही, कोणती स्मृती होईल काही सांगता येत नाही. याचं कारण हा तसं जर पाहायचं झालं तर हा सूक्ष्मपणे अंतर्मनातून वृत्ती बाहेर येत असते. अंतर्मनात काय काय आहे हे आपलं जे बाहेरचं मन आहे ते आणि आत जे अंतर्मन म्हणून जे आहे त्याच्यात असलेला जो साठा आहे त्याची आपल्याला कल्पना नाहीये. इतकं साठून ठेवलेलं असतं, कधी कधी पासूनच्या स्मृती असतात, विकार असतात, वासना असतात, कर्माची कर्तृत्वाची प्रेरणा असते, त्यामुळं काय उठेल सांगता येत नाही. ते आतून येतं, ते आतून येईल, ते दाबून टाकणं, वृत्तीच उठू देऊ नये याचा अर्थ. ते दाबून टाकण्याचा प्रयोग आपण 3 सेकंद केला, मग 6 सेकंद केला, मग 10 सेकंद केला, उठूच नाही द्यायची. त्याच्याऐवजी आपण दृढ निश्चयात राहिलो पण ती वृत्ती नव्हती. आपण परमात्मा स्वरूप आहोत ही वृत्ती नव्हती, हा विचार नव्हता, पण बुडाशी ही भावना होती. आता कोणी असं म्हणेल की ही भावना ही सूक्ष्म वृत्ती नाही का? तर ही सूक्ष्म वृत्तीच आहे, पण ती जेव्हा वृत्ती म्हणून तुमच्या प्रत्ययाला सारखी येत नाहीये तेव्हा तुमचं मन वृत्तीरहित त्या विश्वासातच आहे असं असल्यामुळं ती स्थूलमानानी आपण जशी वृत्ती म्हणून मोजतो तशी ती वृत्ती नाही. आता तिसरं त्यांनी काय सांगितलंय, वृत्ती जिथे जाईल तिथे जाऊ द्यायचे, मात्र त्याचा आणि आपला काही संकल्प संबंध नाही असा संकल्प करून ध्यानाला बसायचे. हे मात्र जवळपास अशक्य आहे बरं का. वृत्ती जिथं जाईल तिथं जाऊ द्यायचं म्हणजे मला ऑफिसमध्ये माझी वृत्ती गेली, मी ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या खुर्चीतच बसतो, माझं कामच करू लागतो, माझ्या सहकाऱ्यांशी संभाषण सुरू होतं, मग आपला आणि जिथं वृत्ती जाईल त्याचा संबंध नाही असं जे ते म्हणतात तसं होणं शक्य नाही. त्याच्याऐवजी शास्त्रीय उपाय असा आहे की वृत्ती जिथं जाईल तिथून तिला ओढून आणायचं. ती गेली, मंडईमध्ये गेली आणि मला समजलं की मी आत्मसंस्था आहे आणि माझी वृत्ती ही आता दिवाळीचे दिवस आहेत, आज खरेदी करायची आहे, म्हणून सकाळीच ध्यानाला बसलेला असताना दुपारी खरं म्हणजे याला जायचंय, पण हा दुकानात गेला, शर्ट पीसेस काढा म्हणून सांगितलं वगैरे, तर तिथं गेली ना तर ही गेली असं समजलं आपल्याला. जेव्हा समजतं आपण त्याला प्रोत्साहन दिलं म्हणूनच गेली ना, मग तिथं गेल्यावर तिचा माझा संबंध नाही असं कसं जमेल? म्हणून आपण न कळत प्रोत्साहन दिलं. आपण मनुष्य मात्र आहोत, आपल्या हातात ते नाहीये, चुकून झालं तर मग त्या दुकानातून ती परत ओढून आणायची. जिथे जिथे चित्त हे धावे तेथून या त्या ओढावे असं म्हटलेलं आहे, तिथून तिला ओढून आणायचं. यतो यतो निश्चरती मनश चंचलम अस्थिरम ततस ततस नियम्येतत. तिथून तिथून त्याचं नियमन करायचं, आत्मनी एव आणि आत्म्याच्या ठिकाणी ठेवायचं, वशम न येत आत्म्याच्या ठिकाणी ते पक्क करून ठेवायचं. ही कृती ध्यानामध्ये करायची. मी मित्राशी बोलतोय, संभाषणच करू लागलो जणू ध्यानामध्ये, तर माझी वृत्ती आता मित्राशी बोलण्यामध्ये गेलेली आहे, ती अनवधानाने गेलेली आहे. तिथून तिला ओढून आणायचं, आत्मसंस्थ करायचं, म्हणजे सोहम स्मरण करायचं, आपण परमात्मा आहोत असं स्मरण करायचं आणि बस. मग नंतर तेही स्मरण नाही, न किंचिदपि चिंतयेत, परत तेच. मग आपण परमात्मा आहोत हेही विशेष चिंतन नको, वृत्ती ही निवृत्त करण्यापुरतच. ते झालं की परत तसंच थांबायचं. अजून एक उपाय ज्ञानेश्वर महाराज सांगतात की एवढं करूनही ती जर आवरतच नसेल आणि जातच असेल, वारंवार बाहेर पडत असेल, आपली शक्ती कमी पडते, धृती कमी पडते, म्हणून तसं होतं, मग तिला जाऊ द्यायचं. जाऊ द्यायचं म्हणजे आपण बसायचं, तिला सांगायचं तुला जिथं जायचं तिथं जा. मग ती जाते तेव्हा आपल्यालाच घेऊन जाते ना, आपणच तिथं फिरत असतो सगळीकडं. अशा वेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ही वृत्ती जिथं जिथं जाईल तिथून नियमच परत त्या वृत्तीला ओढून आणेल. अचानक आठवण येते, 10 मिनिटं तुमची वाया जातात ध्यानामधली, तुम्ही वृत्तीमध्ये गुंग होऊन जणू जाता, तुम्ही ते त्या विचारामध्ये रमता आणि तुम्हाला आपोआप लक्षात येतं की अरे आपण फिरतोय, आपण खरं म्हणजे ध्यानाला बसलेले आहोत. तो सुवर्ण क्षण समजायचा, कारण त्यावेळेला तुम्हाला सावध, तुम्ही तर फिरायला बाहेर पडलेले होतात, मग सावध केलं कोणी? हे लक्षात कोणाच्या आलं की मी फिरू लागलेलो आहे आणि तसं मला करायचं नाहीये? मग जेथ जेथ जाईल तेथून नियमूची घेऊन येईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ध्यानाचा जो तुम्ही नियम केलेला आहे तो नियमच तुम्हाला मागं आणेल. येतुलेनी स्थैर्य होईल कोणे एकेगा, आणि यामुळं परत स्थैर्य होण्याची एक उत्तम शक्यता तुमच्या ठिकाणी निर्माण होते. अगदी बरोबर, आणि हेच त्यांनी पुढे विचारले बरं का. आता मी वाचतो पुढचं. हे तिन्ही संकल्प जरी वेगवेगळे दिसत असले तरी ते एकच आहेत असं वाटतं. ज्याप्रमाणे समजा भांड्यातील पाणी गरम करायचंय, मग ते लाकूड जाळून विस्तव निर्माण करून किंवा कोळसा जाळून किंवा गॅस पेटून वगैरे वगैरे त्यांनी लिहिले, परिणाम एकच. त्याप्रमाणे वर जे 3 संकल्प सांगितले त्या संकल्पातून एकच प्राप्तव्य आहे, ते म्हणजे वृत्तीची निवृत्ती. वृत्ती निवृत्त झाली की शून्य होते. पाहिले तर त्या 3 वृत्ती आहेत असे वाटते सूक्ष्म दृष्टीने. म्हणजे या 3 वृत्तींपैकी एक वृत्ती चित्तावर आरूढ करायची आणि त्या वृत्तीने इतर सर्व वृत्तींचा नाश करायचा, जसा काट्याने काटा काढायचा. थोडक्यात वृत्तींचा नाश करायचा असेल तर चित्तावर एक प्रधान वृत्ती, मी साक्षीत्वाने वृत्तीकडे पाहणार आहे, आरूढ करायची. याच्यात एकच गोष्ट मिसिंग आहे, ती अशी की हे हा सगळा प्रयोग करणारा आपण परमात्म स्वरूप आहोत या दृढ धारणेमध्ये बसलेला आहे, ही एकच गोष्ट याच्यात नाहीये. तसं म्हटलं तर एक पतंजलींनी सांगितली तशी आणि तीही हे जरी मिसिंग आहे असं म्हटलं, आपण जे ध्यान करतो त्या ध्यानात न सांगितलेली गोष्ट इथं चाललेली आहे. कारण त्याच्या बुडाशी आपण परमात्मा आहोत हा भाव असावा आणि मग वृत्तीकडे साक्षीत्वानी पाहावं. आपण परमात्मा आहोत असा भाव असावा आणि वृत्ती उठू देऊ नये. आपण परमात्मा असा भाव असावा आणि तो भाव विसरून आपण फिरायला सुरुवात करावी. आणि आपण हे कुठं फिरतो आहोत असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्या भावात स्थिर होऊन राहावं. एवढी एकच गोष्ट इथं नाही, तरी इथं जे त्यांनी प्रश्न म्हणून विचारलेला आहे तोही शास्त्रीयच आहे. कारण पतंजली महामुनी अशाच प्रकारचं ध्यान सांगतात. ऐका, अशा प्रकारे इतर वृत्तींचा नाश झाला की अंतःकरणात एकच वृत्ती राहते. उदाहरणार्थ मी साक्षी आहे. आता इतर कोणतीही वृत्ती नाही तर मग साक्षी कसला? शून्य स्थितीचा साक्षी आला शून्य शब्द, बरोबर आहे. तर शून्य म्हणजे आता कुठलीच वृत्ती नाही म्हणून शून्य. पण हे जे शून्य आहे हे शून्य माझ्या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्य आहे सिद्धू. हे जे शून्य आहे असं मला वाटतं ते मूळ मी आहे या अधिष्ठानावर आता समोर कुठलीच वृत्ती नाही, सबब शून्य आहे असं लक्षात आलं, हो की नाही? त्यांनी म्हटलं की मी कोणतीही वृत्ती उठू देणार नाही. आता जर खरोखरीच कोणतीही वृत्ती नाही तर मग तो मी तिथे काय करतोय? शून्य निहाळतो आहे. किंवा वृत्ती जिथे जाईल तिथे जाऊ द्यायचे, मात्र त्याचा आणि आपला संबंध नाही. हे ध्यानात होत नाही बरं का. वृत्ती जिथे जाते तिथं आपण गुंतून पडतो, त्यामुळे तिथून तिला मागं ओढून आणायला लागतं. त्यामुळे हे फक्त थोडस. पण आता चित्तात इतर कोणतीच वृत्ती नाही तर चित्ताचे फिरणे बंद झाले आहे. मग जो उरला आहे तो द्रष्टा किंवा मी तिथे काय करतोय? तर शून्य न्याहाळतो आहे. अशा वेळेला योगसूत्रकार म्हणतात की तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम्. योगसूत्रकारांचाच उल्लेख त्यांनी केला, कारण पतंजली महामुनींनाच अनुसरून हे विचारलेलं आहे. म्हणून याही पद्धतीने केलं तरी चालतं. मग तिथं जी वृत्ती शून्य स्थिती होईल त्या वृत्ती शून्य स्थितीमध्ये स्वरूप प्रत्यंतर आपोआप येतं असं पतंजली महामुनी म्हणतात. याचं कारण वृत्तीच नाही असं जेव्हा होतं तेव्हा पूर्णपणाने वृत्ती शून्यता आहे आणि द्रष्टा म्हणजे मी पाहणारा फक्त पाहतो आहे असा भाव आहे, तेव्हा तो कशाकडे पाहिल? त्याला पाहायला जर काही नसेल तर त्याचं द्रष्टृत्व गळून पडतं. आपण पाहतो आहोत हा भाव गळून पडतो आणि त्याला स्वरूपस्थिती प्राप्त होते. म्हणून हे पतंजली ध्यान आणि नाथ संप्रदायामध्ये आपण जे ध्यान शिकवतो ते ध्यान याच्यामध्ये बेसिक हा एवढा फरक आहे. आपण जे ध्यान करतो ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले त्या पद्धतीने नाथ संप्रदायामध्ये, त्यामध्ये अधिष्ठान जो आहे तो परमात्मा आहे अशा प्रकारचं सुरुवातीचं चिंतन करून मग वृत्तीकडे साक्षीत्वानी पाहणं इत्यादी आहे. तर पतंजली एक प्रकारे सुरुवातीला निरीश्वरवादीच आहेत. ते ईश्वराबद्दल बोलत नाहीत, आत्म्याबद्दल बोलत नाहीत, परमात्म्याबद्दल सुरुवातीला काहीच बोलत नाहीत. द्रष्टा केवळ उरला आणि दृश्य नाही तेव्हा द्रष्टा स्वरूपस्थितीला प्राप्त होतो असं ते म्हणतात. ते ईश्वर हा शब्दही आणत नाहीत, ते परमात्मा हा शब्दही आणत नाहीत. कारण तत्वतः परमात्मा हा बाहेर आहे आणि आपल्या आत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही चाललंय असा त्यांचा विश्वास आहे. अगदी सगळी योगसूत्र झाल्यानंतर म्हणजे मध्यंतरानंतर ईश्वर प्रणिधानत्वा असं त्यांनी लिहिलं की हे सगळं ईश्वर प्रणिधानांनी देखील होतं असं ते म्हणतात. तो वेगळा विषय आहे. आता माझी आता वेळेशी कसरत सुरू झाली. आता एक काम करा की तुम्हाला घरी जायचंय आणि इलेक्शनचे रिझल्ट्स काय आहेत याच्याबद्दल उत्सुकता ठेवायची आहे, थोड्या वेळ विसरून जा. म्हणजे तुम्ही विसरलेलेच होतात पण वेळ पुढे गेल्यावर तुम्हाला तसं वाटत राहील म्हणून आधीच सांगितलं. अशा वेळेला योगसूत्रकार म्हणतात की तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, म्हणजे इतर सर्व वृत्ती नष्ट झाल्या की जी एकमेव वृत्ती संकल्प आहे तो देखील टिकू शकणार नाही आणि त्या वृत्तीचा देखील नाश होऊन जो द्रष्टा म्हणजे ज्याच्या आधारावर हे चित्त भासते तो स्वतःच्या स्वरूपस्थितीत स्थानापन्न होतो. हे चिंतन बरोबर आहे का? हे पूर्णपणे बरोबर आहे, कारण हे शास्त्रातच सांगितलेलं आहे. वर मी जे रेटोरिकली प्रश्नार्थक वाक्य लिहिली, उदाहरणार्थ आता जर खरोखरीच कोणतीच वृत्ती नाही तर मग तो मी तिथे काय करतोय, अशाकरता ही वाक्य लिहिली. याचं कारण हा जो कोणतीच वृत्ती नाही तर जो मी आहे तो मी आत्मबोधाने युक्त आहे असं गृहितच धरलेलं नाही. आपण ज्या पद्धतीने ध्यान करतो त्या पद्धतीचा अवलंबच करत नाहीये. तुम्हाला समजतंय मी काय बोलतोय ते? शून्य निहाळतो आहे तिथपर्यंतचा प्रांत माझा अनुभवाचा आहे, पण त्यानंतर जे तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, म्हणजे इतर सर्व वृत्ती नष्ट झाल्या की जी एकमेव वृत्ती संकल्प आहे ती देखील टिकू शकणार नाही, त्या वृत्तीचा देखील नाश होऊन द्रष्टा हे ज्याच्या आधारावर चित्त भासते तो स्वतःच्या स्वरूपस्थितीत स्थानापन्न होतो हा तर्क आहे याचा अनुभव नाही. याचं कारणच असं की पतंजली महामुनींनी जे सांगितलेलं आहे ध्यानामध्ये त्याच्यानंतर पुष्कळ प्रयोग केले गेले, हे बेसिक आहे, हे योगशास्त्र आहे त्यांनी सांगितलेलं. पण अजून सोपं जावं म्हणून जो द्रष्टा आहे तो आधीच आपण परमात्मा आहोत या भावानी प्रेरित असावा, हे पतंजलींनी सांगितलेलं नाहीये. जे ज्ञानेश्वर प्रणित ध्यानामध्ये आपण करतो ती प्रक्रिया मी म्हणतो आहे. असं असल्यामुळं ते जे म्हणतायत की कशाचा अनुभव नाही की द्रष्टा ज्याच्या आधारावर चित्त भासते तो स्वतःच्या स्वरूपस्थितीत स्थानापन्न होतो याचा अनुभव नाही, कारण तो प्रशिक्षित नाही. अशाही स्थितीत एखाद्याला अनुभव येणार आहे पण फार वेळ लागेल, फार वेळ लागेल. आचार्य असं म्हणतात शंकराचार्य की माळेमध्ये जे मणी ओवलेले आहेत त्या मण्याचा दोन मण्यांचा विकल्प जर बाजूला सारला तर ज्या सूत्रामध्ये ते मणी ओवलेले आहेत ते सूत्र स्पष्टपणाने आपल्याला प्रत्ययाला येतं तेव्हा तो दोरा दिसतो. एरवी नुसते मणी आहेत असं वाटतं आणि सूत्र आहे त्याच्यामध्ये याचा पत्ताच नसतो. जर दोन मणी एकमेकांपासून दूर केले तर सूत्र प्रतीत होतं, तसं दोन विचार एकमेकांपासून वेगळे केले तर विचाराचं अधिष्ठान शून्य नाहीये. इथंच हा सगळा गोंधळ आहे. विचाराचं अधिष्ठान शून्य नसून आत्मा आहे. विचाराचं अधिष्ठान शून्य नसून अज अविनाशी अव्यय परमात्मा आहे. त्याच्या अधिष्ठानावर चैतन्याच्या अधिष्ठानावर विचार उठतायत, त्यामुळे दोन विचार एकमेकांपासून अतिदीर्घ बाजूला केले तर आत्मा प्रगट व्हायला पाहिजे. इथं शून्य प्रगट होत आहे आणि त्या शून्य प्रगट झाल्यावर द्रष्ट्याला स्वरूपबोध कधी होणार हा प्रश्न आहे. प्रश्न समजला आता तुम्हाला? मग जर द्रष्टा स्वरूपात स्थानापन्न होतो हे अनुभवाचे नाही तर मग अशा वेळी माझ्या अनुभवाचे काय आहे? आपल्याला स्वामीजींनी काय ध्यान सांगितलेलं आहे हे विसरून बहुतेक पुस्तकं वाचून चाललेलं आहे असं ध्यान स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं नाहीये. असं ध्यान ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेलं नाहीये. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही तैसे मन एथ मुद्दल जाये मग अहंभावादिक के आहे म्हणून शरीरेची परब्रह्म होये अनुभवितो. शून्याचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज करत नाहीयेत, ते एकदम परब्रह्म सत्तेचाच उल्लेख करतायत. परब्रह्म सत्तेच्या अधिष्ठानावर मन होतं असं ते म्हणतात. ही झालेली प्रगती आहे किंवा पतंजली महामुनींच्या ध्यानामध्ये हे झालेलं संशोधन आहे. आता बघा, हा अनुभव असा आहे, अशा वेळी मी ही वृत्ती देखील लोप पावते किंवा क्षीण होते आणि अस्तित्व केवळ अस्तित्व अनुभवाला येते. खरे तर मी नाही ही स्थिती भयावह आहे, परंतु केवळ अस्तित्व अनुभवाला येते या स्थितीत राहण्याचा मी प्रयत्न करत असतो. केवळ अस्तित्व नाही तर परमात्मा, परमात्मबोध. म्हणून भगवद गीतेमध्ये कोणते ते श्लोक आहेत, विहाय कामान यस सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकाराहा स शांतीमधिगच्छती, त्याला शांती मिळते. ज्याच्या मनातून सगळ्या कामना गेल्या, विहाय कामान यस सर्वान पुमांश्चरती निस्पृहा, तो निस्पृह देखील झाला. इथं विनोबांनी एक श्लेष असा केलाय की सगळ्या कामना गेल्या, त्याच्यातच स्पृहा गेली हे वेगळेपणाने कशाला सांगितलं असेल असा एक प्रश्न विनोबांनी उपस्थित केला. आणि ते असं म्हणतात की जिजी विषा ही स्वतंत्र स्पृहा सांगितलेली आहे. सगळ्या कामना जाणं शक्य आहे, पण देहानी मी असणं ही जी आवश्यकता आहे ती स्पृहेमध्ये जमा झालेली आहे आणि तीही गेली असा त्याचा अर्थ आहे. ते असं म्हणतात की जसं ब्राह्मण भोजन घालायचं आहे म्हणून ब्राह्मण आलेले आहेत, संकल्प सोडला. संकल्प सोडायच्या आधी त्यांनी विचारलं सगळे ब्राह्मण आले का, तर यजमानांना उत्तर मिळालं हो सगळे ब्राह्मण जेवायला आलेले आहेत. आणि ते संन्यासी आले का, हो ते संन्यासीही आलेले आहेत. ते असं म्हणतात की सगळ्या ब्राह्मणांमध्ये संन्यासी हे आलेच, पण संन्याशाविषयी विशेष आदर असल्यामुळं त्यांची वेगळी चौकशी जशी केली तसं कामना गेल्या, पण देहाबद्दलची स्पृहा ही अखेरपर्यंत शिल्लक राहते. तीही गेली, मन तो निर्मम झाला, निरहंकार झाला आणि त्याला शांती प्राप्त झाली. ही जी शांती प्राप्त झाली म्हणजे सगळं पॉझिटिव्ह आहे, शून्याच्या भाषेत काही नाहीये. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, याला ब्राह्मी स्थिती असं म्हणतात. असं म्हणून विनोबा त्या ठिकाणी असं म्हणतात की या स्थितीला उपनिषदकार आणि गीता ब्राह्मी स्थिती म्हटलंय. म्हणजे आता पुढे काहीच नाही असं ते सांगत नाहीत. तिथं अस्तित्वाचं असण्याचं सुख आहे, केवळ अस्तित्व नाही. देह गेला पण आपण आहोत आणि आपण सुखमय आहोत. आपण अविनाशी चेतन स्वरूप सुखमय आहोत अशी भावना आहे. ही ब्राह्मी स्थिती आहे, ही शून्य स्थिती नाही असं ते म्हणतात. आणि बुद्धांना जी शून्य स्थिती सांगायची आहे ती वस्तुतः खरं म्हणजे हीच आहे, अत्यंत आरामदायी आणि आनंदाची. पण शून्य शब्दामुळे गोंधळ होतो, तिथं काहीच नाहीये असं वाटतं. त्यांनी असं म्हटलेलं आहे, अशा वेळेला मी ही वृत्ती देखील लोप होते, क्षीण होते आणि केवळ अस्तित्व अनुभवाला येते. खरे तर मी नाही ही स्थिती भयावह आहे, परंतु केवळ अस्तित्व अनुभवाला येते या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करतो त्यावर चिंतन करताना असे वाटते की मी अशी स्पष्ट भावना नसली तरी अनुभव घेणारं कोणीतरी तिथं आहे. बरोबर सापडला होता. हा अनुभव घेणारा हा परमात्मा आहे. तो आपल्या स्वतःचा अनुभव घेत असतो. कारण आता आपण तिथं नाहीच आहेत नो. आपण इंद्रियांनी नाही, तर्कानी नाही, वृत्तीशून्य झालेले आहोत. आता तिथं परमात्मा आहे आणि तो परमात्मा आतच असणारा तो स्वतःच सुख अनुभवतो. ते असं म्हणतात की हा अनुभव घेणारा कोण, त्याचं स्वरूप काय, याचं उत्तर सापडत नाही किंवा अनुभवास येत नाही. याचं उत्तर चिंतनाने सापडत नाही. काही ध्यान आणि काही चिंतन अशी एक चांगली प्रक्रिया जो साधक आहे तो करतो आहे. पण हे चिंतनामध्ये बसणारं नाही आणि चिंतन जरी केलं तरी अनुभवाला येणार नाही आणि हा याचा अनुभव घेता येत नाही वेगळेपणाने. यावर उपाय काय? तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. हे कसे आणि कधी होणार? म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो की तुम्ही वाचा पण तारतम्यानी वाचा. पतंजली महामुनींचं योगशास्त्र आहे ते योगशास्त्र हे सर्वस्व नाहीये. त्याच्या उलट तुम्हाला सद्गुरूंनी सांगितलेलं जे ध्यान आहे ते ध्यान सर्वस्व समजा. त्या ध्यानाचा अनुग्रह घेऊन ते बाजूला सारून पतंजलींना असं अनुसरू नका. असं केल्यामुळं मग पुढं काहीतरी एक डेड एंड असल्यासारखं वाटतं. याच्या पुढं आहे काय? खड्डा, पोकळी, अस्तित्व रहितता, भीती वाटण्यासारखी स्थिती. तर भीती वाटण्यासारखी स्थिती नाही, ही ब्राह्मी स्थिती आहे. नैनाम प्राप्य विमुह्यती, ही एकदा आली की जातच नाही. उलट ही ब्रह्मभावना बळकट करते. मग चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता, सद्गुरुचे नियोगे, असं होऊन जातं. ही जी ब्राह्मी स्थिती आहे ही एकदा आली की जात नाही आणि ही अंतकाळपर्यंत राहते. आणि अंतकालानंतर त्याचं निर्वाण देखील ब्रह्मामध्येच होतं. स्थित्वा स्याम अंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती, तो ब्रह्मामध्ये जाऊन पोचतो. आधीच निस्संदेह झालेला असतो, त्यामुळे देह पडला तर ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये उभेया उभेपण नाही जयाचे, मग पडलिया गहन कवण तयाचे, म्हणून प्रतीतीच्या पोटीचे पाणी न हाले, असं ते म्हणतात. अशी आत्मप्रचिती आधी क्षण क्षण मिळवत मिळवत पक्की झाली आणि निश्चय पक्का झाला, मग देह पडला तर तो मुळात आधीच परमात्मा झालेला परमात्माच होऊन राहतो. त्यामुळं अशा भीतीचं काही कारण नाही. पतंजली महामुनींचं आणि त्याच्यावर जी वेगवेगळी भाष्य आहेत तर ती सर्वस्व धरून त्या चिंतनाला हे म्हणजे ध्यानातल्या प्रक्रिया समजून घेण्यापुरतं सूक्ष्म खूप आहे. चांगलंच आहे ते सगळं. आणि मी तुम्हाला सांगतो की या शून्य स्थितीमध्ये द्रष्ट्याला स्वरूपबोध होतोच होतो. पण सद्गुरूंशिवाय कधी कधी असं होतं की नुसतं हे वाचून वाचून तो शून्याच्या पलीकडे ब्रह्मभावनेत जातच नाही, अशी अडचण निर्माण होते. म्हणून गुरुपदिष्ट ध्यानाने जा आणि हे सगळं कोलॅबोरेट करून पहा. फार तर पतंजली म्हणतात ते याच्यापेक्षा अधिक महत्व देऊ नका. कुठल्याच आपल्यापाशी अभिनिवेश देखील नसावा की आमची साधना खरी आणि चांगली. आणि त्याचबरोबर आपली जी साधना आहे ती निष्ठेनी करताना इतर साधनांमधल्या महत्वाच्या गोष्टी समजून घेण्यापुरत्या आपण त्या पाहतो आहोत, एवढा विवेक आपण केला म्हणजे झालं. मात्र ज्या प्रकारचं चिंतन केलेलं आहे आणि ज्या प्रकारे अभ्यास चाललेला आहे या साधकाचा तो चांगलाच आहे. ही हे एवढं वळण त्याला मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी बोला. पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि
श्री राम.